माझी आई मात्र अजून मला घ्यायला काही आली नव्हती. आता भीती वाटू लागली होती कारण वेल्हाळवाडाचा तो उंच लोखंडी आणि गोल वेडावाकडा जिना आम्ही आजवर कधीही आईचे बोट ढल्याशिवाय उतरलेच नव्हते. मनात चटकन आला चटकन विचारायला की जर या काकांनीच आपल्याला खाली नेऊन आईकडे पोहोचवले तर. पण आता तर आपण त्यांनाच वाकूला दाखवल्या, आता कसली तर आपली मदत करताय हा विचार चालूच होता. इतक्यात त्यांची नजर माझ्याकडे वळलीच आणि ते म्हणाले, ये बाळ आपण खाली जाऊ. त्यांनी माझे बोट धरून हळूहळू एक एक पायरी उतरवी मला खाली आणले व आईकडे पोहोचविले. ही माझी स्वामी मकरंदनाथांशी पहिलीच ओळख. आजही अनेक अवघड प्रसंगांमधनं स्वामीजीच मला बोट धरून अगदी अलगदपणे मला बाहेर काढतात आणि पुन्हा माझ्या मार्गावर स्थिरस्थावर करतात. असे सर्व काही आनंदात चालू असतानाच 1996 ते चालू शकले. 30 जुलै 1996 या दिवशी स्वामी माधवनाथांचा निधन ठरला. गुरु पौर्णिमेचेच दिवस होते ते. त्यानंतर कित्येक दिवशी स्वामी आबा केंद्रात दिसत नाहीत म्हणून मी एक दिवस न राहूनच आईला विचारले, आई स्वामी आबा कुठे असतात ग, केंद्रात का दिसत नाहीत. आईच्या डोळ्यातून टचकत पाणी आले. आई फक्त एवढेच म्हणाली की स्वामी आबा तेव्हा घरी गेले आहेत आणि तिथे गेल्यावर माणसं मदत कधीच येत नाहीत. आईच्या त्या उत्तराने माझे समाधान तर अजिबातच झाले नाही, पण एवढे मात्र लक्षात आले की आता आपल्याला आपल्या आवडत्या स्वामी आबांना फक्त फोटोतच पाहायला आवडतात. शिवाय मी तेव्हा खूप लहान असल्यामुळे आपण काय गमावले आहे हे कळणेही माझ्यासाठी जरा अवघडच होते. मग मी पण तरीही मी नंतर केंद्रात येण्याचे थांबवले नाही. अजूनही माझ्या वेड्या मनात अशी आस होती की आपल्याला इथूनच काहीतरी अजून नक्कीच मिळणार आहे. मग एकदा असे अध्यात्म मंगल मधील केंद्र झाल्यानंतर मी स्वामी मकरंदनाथांना नमस्कार करण्यासाठी रांगेत उभे होते. मी नमस्कार केला आणि जेव्हा स्वामीजींनी डोक्यावरून हात फिरवला तेव्हा त्या स्पर्शात काहीतरी ओळखीचे वाटले. अगदी स्वामी आबांसारखा स्पर्श होता. क्षणभरासाठी मला वाटलं की स्वामी आबा आहेतच अजून, तोच स्पर्श, तीच शांती, तृप्ती आणि सर्व काही अगदी तसेच. स्वामी आबांमधलेच काहीतरी यांचा सुद्धा आहे असा विश्वास बसला. स्वामीजींबद्दल जिव्हाळा आणि आपुलकी वाटली आणि मग सुरू झाला एक नवीन प्रवास. 6 ऑक्टोबर 2002 हा माझ्या आयुष्यातील परमभाग्याचा दिवस. पूर्वजन्मीच्या काही पूर्वसुखदूतच असेल ज्यामुळे मी माझ्या आयुष्यात सद्गुरूंच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. त्या दिवशी त्यांनी मला अनुग्रहित केले, जणू काही एक नवा जन्मच मिळाला मला आणि एक नवी वाटचाल सुरू झाली. अनुग्रहानंतर पूजनासाठी मी पुढे आले. जो हार मी स्वामीजींना घालणार होते त्या हाराला एका ठिकाणी गाठ बसल्यामुळे तो हार फारच लहान झाला होता. तरीही स्वामीजी म्हणाले, हार घाल, म्हणून मी तो हार घातला देखील. पण नंतर तो हार काही गळ्यातून निघेना. मग स्वामीजी गमतीने मला म्हणाले, प्राजक्ता चांगलंच अडकवलंच बरं का तुम्हाला. यानंतर एकदा माझ्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस मला खूप टेन्शन आले होते. 12वीचे जवळपास अर्ध्याहून जास्त वर्ष मी आजारी होते आणि त्यामुळे हवा तेवढा अभ्यास आपल्याकडून झाला नाहीये असं वाटत होतं. तेव्हा स्वामीजींचा परीक्षेच्या आदल्या दिवशी फोन आला. मी त्यांच्या समोर माझे मन मोकळे केले. तेव्हा स्वामीजी म्हणाले, बाळ प्राजक्ता तू टेन्शन घेऊ नकोस, तुला शक्य होईल तेवढे तू कर आणि बाकी सर्व माझ्यावर सोडून दे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरीही अगदी यशात अपयशात मी नेहमीच तुझ्या बरोबर असेन, काळजी नको. स्वामीजींचे हे शब्द मला प्रचंड सामर्थ्य आणि मानसिक ताकद देऊन गेले. मी 12वी चांगल्या मार्काने पासही झाले आणि फिजिओथेरपीसाठी ऍडमिशन मिळाली. स्वामीजींच्या शब्दांमध्ये असीम ताकद असते. आयुष्यातील सर्व चढ उतार, सुख दुःख आणि अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगण्याची शक्ती त्यांच्याकडूनच मिळत असते. 4 फेब्रुवारी 2011 या दिवशी माझ्या आजोबांचे दुःखद निधन झाले. आम्हा सगळ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यावेळेसही घरातील सर्वांना स्वामीजी व मधुरा मावशीने धीर दिला. त्या दुःखातून सावरण्याची ताकदही आम्हा सगळ्यांना त्यांच्याकडूनच मिळाली. स्वामीजी बरोबर नसते तर एवढे मोठे दुःख आम्हा कुणालाच पेलता येण्यासारखे नव्हते. आता स्वामीजी आमच्या घराचे करते पुरुष आहेत. आजवर त्यांनी संभाळ केला आहे आणि यापुढे देखील तेच करतील अशी फक्त खात्रीच नाही तर ठाम विश्वासही आहे. खरंच किती प्रेम करतात स्वामीजी आपल्या सर्वांवर, निरपेक्ष आणि निस्वार्थ प्रेम. स्वामीजी म्हणजे प्रेमाचा आणि दयेचा अथांग सागरच आहेत. स्वामीजींच्या प्रत्येक कार्यात मधुरा मावशीचाही अगदी तोलामोलाचा सहभाग असतो. बऱ्याच वेळेस मधुरा मावशी अगदी प्रेमाने आणि आठवणीने माझा आवडता खाऊ करून पाठवत असते. घरातील इतर मंडळींचीही ती अगदी आपुलकीने चौकशी करते. स्वामीजी आणि मधुरा मावशी या दोघांचाही प्रेमळ, निस्वार्थी आणि उदार स्वभावाला खरोखरच सीमा नाही. सप्टेंबर 2011 पंढरपूर आनंद यात्रेला विठुरायाचे दर्शन घेताना आलेला एक अनुभव इथे सांगावासा वाटतो. दर्शनासाठी मी बारीत उभे होते. मी जसजशी गाभाऱ्याच्या जवळ येत होते तसतशी कमरेवर हात ठेवून विटेवर उभ्या असलेल्या त्या विठुरायाच्या मूर्तीची प्रतिमा अधिक अधिक उजळून दिसू लागली. दूरवरून मला ती मूर्ती संपूर्ण दिसत होती, पण जेव्हा मी गाभाऱ्यात मूर्तीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले तेव्हा मात्र त्याच मूर्तीचा फक्त चेहराच मला दिसू लागला. आजूबाजूचे सर्व काही जसे नाहीसेच झाले होते आणि आतापर्यंत कानाला ऐकू येणारा प्रत्येक आवाज अचानकच ऐकू येणे बंद झाला. विठुरायाच्या चेहऱ्यावर पसरलेल्या एका विलक्षण प्रकाशाने संपूर्ण गाभारा लखलखत होता आणि क्षणभरासाठी मला वाटले की या प्रकाशात आता आपले डोळे आपोआपच मिटतात की काय. थोडे भानावर आल्यावर मी विठुरायाच्या पावलांवर डोके ठेवून नमस्कार केला आणि बाहेर आले. नक्की काय घडले ते मला अजूनही समजलेले नाही, पण जे काही अनुभवले ते निश्चित स्वामीजींच्याच कृपेने. असे काही माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडले. जेव्हा स्वामीजींनी अनुग्रहित केले तेव्हा अगदी तेव्हासारखेच फिलिंग होते ते. आता जेव्हाही मला ध्यान करताना मनात अनेक विचार येऊन मन डिस्ट्रॅक्ट होते तेव्हा मी या क्षणाचे स्मरण करते. अगदी तेव्हा जसे फील झाले होते तसा परत फील करण्याचा प्रयत्न करते आणि मग मन अगदी शांत होऊन जाते. आज जेव्हा मी माझ्या व्यवसायामध्ये अनेक आजी आजोबांना ट्रीटमेंट देते, त्यांना बरे होताना पाहते, त्यांचे प्रेम व त्यांचा विश्वास जेव्हा मला मिळतो तेव्हा मन अगदी सुखावून जाते आणि सर्वात पहिल्यांदी आठवण होते ती फक्त स्वामीजींचीच. आजवर त्यांच्यामुळेच मला माझ्या कामामध्ये फुल सॅटिस्फॅक्शन मिळत आहे. असे सॅटिस्फॅक्शन मला साधनेमध्येही मिळावे, साधनेवरील प्रेम आणि निष्ठा अधिक अधिक दृढ व्हावी अशी तळमळ वाटते. खंत वाटते ती फक्त एकाच गोष्टीची, अजूनही स्वामीजींना अपेक्षित अशी साधना माझ्याकडून घडत नाही. परंतु दररोज रात्री झोपण्यापूर्वी दासबोधातील थोड्या ओव्यांचे वाचन आणि थोडा वेळ ध्यान नियमितपणे करते. अभ्यास व कामामुळे दररोज केंद्रात येणे जमत नाही, पण दर रविवार संध्याकाळच्या आणि अनुषंगिक साधनेच्या केंद्रामध्ये येते. केंद्रातील सर्व मोठे उत्सव व त्यातील सेवेमध्ये सहभागी होण्यास आवडते. तसेच स्वामीजींचा सत्संगही खूप आवडतो, कारण त्यातील प्रश्नांना स्वामीजीने दिलेली उत्तरे अतिशय प्रॅक्टिकल असतात. फॉर एक्झाम्पल, मागच्या रविवारी स्वामीजी प्रयत्नवाद व प्रारब्ध याबद्दल बोलले. स्वामीजींनी खूप प्रेम दिले आहे आणि देतच आहेत. त्यांचा असाच उदंड सहवास आम्हा सर्वांना लाभो. त्यांच्या प्रेमाला खऱ्या अर्थाने पात्र होण्याकरता त्यांना अपेक्षित अशी साधना माझ्याकडून घडो. त्यासाठी आवश्यक ते धैर्य निश्चय मला त्यांच्याच कृपेने मिळो आणि परमार्थाकडे वाटचाल अशीच अखंड चालू राहो हीच सद्गुरुचरणी प्रार्थना. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हरिओम तत्सत.
स्वामीजींच्या ईश्वरी प्रेमाने प्रत्येक जण त्यांच्याकडे खेचला जातो. मनाच्या कोऱ्या पाटीवर स्वामी मकरंदनाथांचे शब्द जणू वज्रलेपच ठरतात. त्यांचं अस्तित्व कधीही पुसलं जाऊ शकत नाही. स्वामीजींचा विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन आपल्याला दिवसेंदिवस अधिक चिंतनशील बनवत असतो. सतत वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्यांनी साधना अधिक उत्साहानी कशी करता येते हे आपल्याला ते दाखवून देतात. करतलावर आवळा ठेवावा त्या तसं चहूबाजूंनी त्याचं नीट अवलोकन होतं. त्याप्रमाणे स्मरण, प्रेमभाव, साक्षीत्व अंतर्मुखता ह्या वेगवेगळ्या आपण एकमेकांशी अभिन्नपणे एकच असलेल्या साधना केल्यावर साधनेला अधिक परिपूर्णता येते हे स्वामीजींनी आपल्याला लक्षात आणून दिलं. स्वामीजींनी साधनेचा मार्ग अधिक सुस्पष्ट केला त्याच्यामुळे अनेक बुद्धिनिष्ठ मंडळी स्वामीजींकडे आकृष्ट झाली कारण स्वामीजींच्या बोलण्यात कुठेही संदिग्धता नाही. आयबीएम कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणारे श्री आनंद गोडबोले आपलं भावपुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करणार आहेत.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. नाथ संप्रदायाच्या गुरु परंपरेतील सर्व गुरूंना मनोभावे प्रणाम. समर्थ रामदास स्वामी आदी संतांनाही नमस्कार. आज गुरुपौर्णिमेच्या महोत्सवात माझ्यासारख्या नवागतास सद्गुरुस्तवनाची संधी मिळाली ही सद्गुरूंची मोठीच कृपा आहे. माझं आध्यात्मिक नाद प्रत्यक्ष हरिहरांपर्यंत पोहोचलं. ब्रह्मवर्चसी स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह लाभला. साधक म्हणून पुनर्जन्मही झाला याची धन्यता वाटते. तसंच नाथसंप्रदाय साधक म्हणून आपली जबाबदारी केवढी मोठी आहे याची सुद्धा जाणीव होते. अनुग्रहानंतर असा विचार करताना वाटतं की आपल्याच उद्धाराचे म्हणजे सद्गुरूंच्या वचनांचे आदेश म्हणून ग्रहण आणि सर्वतोपरी सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधनेचेच वचन सद्गुरूंना देणे हेच योग्य ठरेल. मला असं जाणवतं की माझं स्वतःचंच अंतिम हित मला कळणं शक्यच नाही, ते केवळ सद्गुरूंनाच ठाऊक. सद्गुरूंच्या भेटीच्या आधीचा मी आणि आत्ताचा मी याच्यात जरी 5-6 महिन्यांचाच काळ गेला असला तरी खूपच बदल जाणवतो. निराशा आणि भक्तीअभावी आलेला ज्ञानातील वृक्षपणा मोठ्या प्रमाणात नाहीसा झाल्याचं जाणवतो. भेटीआधील जीवनातील घटनांचा कार्यकारण संबंध मी शोधत होतो. शंकराचार्य विवेकानंद यांच्या आध्यात्मिक पुस्तकातून तत्वज्ञानाची ओळख झाली, योगशास्त्राची आवडही निर्माण झाली, ध्यानाचं महत्व उद्देश हेही वाचण्यात आलं, पण ध्यानाचा सो अनुभव नसल्याने वाचनातच रुक्षता निर्माण झालं. रामकृष्ण परमहंस जसं म्हणत, अनुभवाशिवाय अध्यात्म म्हणजे पंचांगातील पर्जन्याचा अनुमान लिहिलेल्या पानांना चुरगळणे आणि त्यातून पाणी मिळवण्याची खटपट करणे. त्याच सुमारास स्वामीजींच्या साक्षीत्वाची प्रवचनाची सीडी ऐकली. स्वामीजींच्या आवाजाची आणि त्यातून आश्वासक शांततेची छाप पडली. त्यानंतर अलिप्ततेनं जगात वावरणाऱ्या योग्यांचे मुख्य साधन म्हणजेच साक्षीत्व अशी पडताळणी झाली. अर्थात हे सर्व शाब्दिक मर्यादेपर्यंतच. माझं घर अध्यात्म बंगल धामच्या अगदी जवळ असलं तरी सुद्धा लगेचच स्वामीजींना भेटलो नाही. दरम्यान वाचनही चालू होतं. पूजेतील रुद्रपाठाने विशेषतः मनशांतीचा अनुभव येत असे. मित्राच्या परिचयातील दत्तमार्गातील एका सत्पुरुषांचीही भेट घडली. त्यांचे शुभाशीर्वाद लाभले. त्र्यंबकेश्वरांबरोबर श्री निवृत्तीनाथांच्या समाधीचंही दर्शन घडलं आणि त्यानंतर कोणाही आत्मज्ञानी गुरूंचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यावे त्याच्याशिवाय अपेक्षित शांतीचा लाभच होणार नाही असं वाटू लागलं. अर्चनाताईनं बहिणीच्या लग्नाच्या निमित्तानंच स्वामीजी येणार असल्याचं सांगितलं. तेथेच त्यांची भेट घ्यावी असंही सुचवलं आणि शेवटी माझा भाग्योदय झाला. कार्यालयातच स्वामीजींची भेट घडली त्यासाठी खरोखरच अर्चनाताईचा मी कृतज्ञ राहीन. परमहंस अशा स्वामीजींची मी काय बोलणार असाच विचार करत मी स्वामीजी कार्यालयात ज्या खोलीत बसले होते तिथं गेलो. दिवाणार स्वामीजी बसले होते. इतरही काही व्यक्ती खोलीत होत्या पण मला स्वामीजींव्यतिरिक्त कोणीही जाणवत नव्हतं. मी आज स्वामीजींच्या बाजूसच खाली बसलो. स्वामीजींनी पुढे होऊन वाकून अतिशय प्रेमाने मला स्पर्श केला. अतिमृदू आणि वात्सल्याने प्रेमभरित आवाजात माझी विचारपूस केली. अशा या अकृत्रिम परमेश्वरी स्नेहाचा अनुभव याच्या आधी मी कधीच अनुभवला नव्हता. जरी पहिल्यांदाच मी भेटलो होतो तरी माझ्या बाबतीत स्वामीजींच्या आत्मीयतेनं मी विरघळूनच गेलो. स्वामीजी तर मला आल्यावर त्यांच्या शेजारीच बसून घेत होते. अरे माझी योग्यता तरी काय असा विचार मी करत होतो. एवढा गोंधळून गेलो होतो की स्वामीजीच माझी वाक्य पूर्ण करत होते. त्यातच कसं बसं मनशांतीच्या अनुभवाची इच्छा आहे असं म्हणालो आणि स्वामीजी त्यावर हो नक्कीच असं म्हणाले. रविवारी केंद्रात येत जा, आपण पुन्हा नक्की भेटूच असं आश्वासक आवाजात म्हणाले. मी गडबडीतच त्यांना नमस्कार करून बाहेर आलो. बाहेर आल्यावर विचार करू लागलो. लग्नाच्या गडबडीच्या पार्श्वभूमीवर स्वामीजींचा शांतपणा विशेष जाणवला. त्याचबरोबर मधुराताईंना नमस्कार करण्याचं मात्र मी विसरलो हे जाणवल्यावर वाईट वाटलं. असंही नंतर लक्षात आलं की एकूण स्वामीजींची सीडी ऐकून साधारण एक वर्ष आणि 33 वर्ष अध्यात्म मंगलजवळ राहून झाला होता. पण आपल्या केंद्राशी निगडीत सद्भक्त माधवराव दात्ते आणि गिरीशदादा फाटक यांची वैयक्तिक मदत काही वर्षांपूर्वीच झाल्याने माझ्याकडून जरी विलंब झाला तरी सद्गुरूंचं माझ्यावर लक्ष होतंच. त्यानंतर पहिल्या रविवारीच अध्यात्म मंगलमधल्या ध्यानानंतर स्वामीजींना नमस्कार केला. त्यावेळेला ते आत्मीयतेनं येत जा असंही म्हणाले. सद्भक्त मिलिंददादांची भेट झाली आणि ज्ञानेश्वर दर्शन कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे स्वामी माधवनाथ आणि मकरंदनाथांचे आत्मबोधाच्या वाटा ही पुस्तकं त्यांनी वाचायला सांगितली. त्यातून मूल साधना सोहम ध्यानाविषयीची कल्पना आणि ज्ञानाला आवश्यक अशी भक्तीची जोड यांचं महत्व कळलं. त्यानंतर जानेवारीच्या शेवटी झालेल्या शिबिरातही मी जाऊ शकलो. शिबिरात मी वगळता सर्व शिबिरार्थी हे अनुग्रहित होते. मनात माझं एकट्याचंच कच्चं मडकं असे विचार आले. त्यावेळी स्वामीजींना भेटून एकच महिना झाला होता. वाटत होतं स्वामीजींना असं तर वाटणार नाही ना की याने शिबिरण्याची एवढी घाई का केली. स्वामीजींना नमस्कार करताना स्वामीजी आलास बरं झालं असंही म्हणाले. त्यानं मनावरचं दडपण मात्र पूर्ण गेलं. इतर शिबिरार्थी साधकांच्या प्रेमपूर्वक मदतीनं माझं नौखं पण गेलं आणि मी शिबिरात सहभागी झालो. स्वामीजींनी रामनवमी आधी झालेल्या युवास्नेहाच्या कार्यक्रमात श्रीरामांनी वनवासात जाण्याप्रसंगी एक निश्चयाचे त्वरेनं पालन केलं असं वर्णन केलं. त्याचंच आलंबन घेऊन मी पुढल्याच बुधवारी स्वामीजींच्या भेटीला गेलो. भेटीस आलेले साधक त्यांना फल पुष्प असं अर्पण करत होते. त्यानंतर जाऊन मी अनुग्रह कृपेची याचना केली. स्वामीजींनी प्रेमानंच हो देईन ना मी अनुग्रह असे म्हणाले. त्यावर मी म्हणालो स्वामीजी मी मात्र अगदीच रिक्त हस्ताने आलो मला क्षमा करा. लगेचच स्वामीजी म्हणाले भाव घेऊन आलास ना मग रिक्त हस्ताने आलास असं कधीच समजू नकोस. अशा या परमेश्वर रूपी सद्गुरूचं भावभक्तीचा भूकेला असल्याचा साक्षात दृष्टांत मला अनुभवास आला. अनुग्रहाबद्दलही खूप उत्सुकता होती आणि अनुग्रहाच्या वेळी सद्गुरूंचा उपदेश ध्यानापूर्वीचे श्लोक मंत्रोपदेश ध्यानाची प्रक्रिया त्यांच्याच शांत शब्दात मला आठवतात. त्यावेळी गुरुपूजनाचंही समाधान मिळाले आणि त्यानंतर काही दिवस आनंदाच्या वेगळ्याच छटेचा अनुभव मला होत होता. अनुग्रह लाभण्याआधी ध्यानात मनातले विचार कधीच थांबत नसत. त्यावर कोणतेही विचार येऊच द्यायचा नाही अशा निश्चयाने मी ध्यानात बसलो तर ध्यानानंतर प्रचंड थकावट वाटे. मनाशी कुस्ती खेळण्याचाच हा प्रकार होता. मग साक्षीत्वाच्या युक्तीचं महत्व लक्षात आले. तरीही साक्षीत्व जमणं फार अवघडच वाटे. मग विचार केला मी मन बुद्धी नसेन तर ध्यानाच्या वेळी येणारे विचार हे कुणाच्या दुसऱ्याचेच आहेत असं समजावून ध्यानास बसलो तर त्याने मनातील विचारांची कुस्ती तरी थांबेल. मग मिलिंददादांची बोलल्यावर हा मार्ग गुरुपदेष्ट नाही. ध्यानातील साक्षीत्वाने आपल्याच वृत्तींचे बळ नाहीसे होते आणि पर्यायाने चित्ताचे शुद्धीकरण होते हेही लक्षात आलं. अनुग्रहानंतर सद्गुरू कृपेनं यातील साक्षीत्वाचा अभ्यास थोडाफार सुरळीत होऊ शकला. सद्गुरूच्या प्रवचनांमधील बोधवचनांचे चिंतन आणि त्याप्रमाणे कृतीचे अल्प प्रयत्न आता होऊ लागलेत. नमस्कार करताना देहापलीकडील परमेश्वरी चैतन्याचे दर्शन घेण्याचा प्रयत्न होतो. कुलातील इष्टदेवता म्हणजे श्रीशंकर त्याचप्रमाणे आदिनाथ हेही नाथसंप्रदायाचे आद्यगुरु असल्याने प्रथम स्वामीजींचे दर्शन म्हणजे श्रीशंकरांचेच दर्शन असा भाव असे. आता रुद्रपाठ पुरुष सुक्त याच्या आवर्तनात सद्गुरूंचीच आठवण होते. सद्गुरूंच्या चरणी माझ्यासारख्या अतिसामान्य साधकाकडून नेटानच साधना व्हावी ही प्रार्थना. स्वामीजींच्या सत्संगातील उपमेप्रमाणे अनुग्रहाच्या बेस कॅम्पपर्यंत जरी माझी मजल पोहोचली तरी एव्हरेस्ट सर होण्याच्या उद्देशानं प्रत्येक पाऊल हे नेटानंच टाकलं पाहिजे याची जाणव आहे. साधक म्हणून जरी खूप तयारी व्हायची आहे तरी समर्थ अशा सद्गुरूंचे आशीर्वादाचे बळ असल्याने समाधानही आहे. ओम तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत.
स्वामीजी आपण आमच्या मागे पुढे खालीवर सर्वत्र आपणच आहात. आपण आमचे सार सर्वस्व आहात. आपल्या पायांशी आम्हाला दृढ गुरुदास्य करता यावं हेच आपल्या चरणी प्रार्थना. या लागी तुझ शरण मागुते न आलो जाण सायुज्याही वरिपूर्ण तुझे गुरुदास्य देई. हरिओम तत्सत. यानंतर सद्भक्त श्री राजू कुंडले आणि सौ सुचिता कुंडले स्वामीजींची आरती करणार आहेत. विलासदादांच्या समवेत आपण ही आरती म्हणणार आहोत.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, भक्ति ने पाई ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी पाजे श्री अमृत गोवी. जाणीव आगळी जाणीव आगळ अजाण भक्त आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खुण रूपकुण गावीसी अर्धा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा, ने अखंड चांदने अखंड चांदने चकोर चित्ता. माधवनाथा, आरती माधवनाथा. दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई थे. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. ओ वाळु आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा. वावे न मुनि पद कमला वरी ठेवी अला माथा. वावे न मुनि पद कमला वरी ठेवी अला माथा. ध्यान देवी चा पवित्र रंगी रंगुनी परमार्था, स्वामी तू रंगुनी परमार्था. तपंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंदे रमता. वारु आरती स्वामी मकरंदनाथ, स्वामी मकरंदनाथ. मावे न मुनि पद कमलावली ठेवियला माथा. सोहम हंस रूढ़ रावुनि शांत विसी आरता, स्वामी तू शांत विसी आरता. नाथ पंथिची खून दाविसी उन्मनि सुख भक्ता. ओ वाळु आरती स्वामी मकरंदनाथ, स्वामी मकरंदनाथ. भावे न मुनि पद कमलावली ठेवियला माथा. भाव धरुणिया चातक जैसा शरण येई मेघा, शरण येई मेघा. श्वासम नेमी अनन्य तैसा घाव पाव बेगा ओवाड़ुवारती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनि पदकमलावरिठेवियनामाथा भावे नमुनि पदकमलावरिठेवियनामाथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।